विचार कर, तुझ्या नावावरून माझं इतकं प्रेम आहे तर तुझ्यावर किती असेल?
राहुल राहुल